नमस्कार, अमिता बडे। ऐकूया काही ठळक घडामोडी। संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात दीक्षाभूमी इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दीक्षाभूमीला भेट देऊन आंबेडकर यांना अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। राज्यात सर्वत्र आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे। विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयं, विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून सबका साथ सबका विकास या तत्वाच्या आधारे विविध योजनांची आश्वासनं देणारा भाजपाचा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला। नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जाहीरनाम्याचं लोकार्पण केलं। पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज जाहीर केलेला जाहीरनामा म्हणजे खोट्या आश्वासनाचं गाठोडं असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे। काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना भाजपच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया दिली। आज राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन पाळला जात आहे। 14 एप्रिल 1944 मुंबई बंदरात दारुगोळ्याचा साठा असलेल्या बोटीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना मुंबई अग्निशमन दलाचे 66 अधिकारी आणि जवान शहीद झाले होते। या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो। अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमाराला गोळीबार झाल्याचं वृत्त आहे। सलमान खान याला अनेकदा धमकी मिळाली असल्यानं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला आहे। या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।